ज्याचं संतुलन जीवनात आवश्यक आहे, त्याला आपण म्हणू रिस्पॉन्सिबिलिटी आणि रिलॅक्सेशन, जबाबदारी घेणं आणि त्याचबरोबर रिलॅक्सही राहणं. जबाबदारी अवश्य प्रत्येकाने घेतली पाहिजे. आपण ज्यावेळेस जन्म घेतो, जन्मापासून तर एका बाल अवस्थेपर्यंत निश्चित आपलं जीवन आपण व्यतीत करत असतो, परंतु जसं जसं आपलं वय वाढत जातं आपल्यावर जबाबदाऱ्या यायला लागतात. फक्त येतातच नव्हे, परंतु मोठेही आपल्यावर जबाबदारी टाकायला सुरुवात करतात. सुरुवात होत असते छोट्याशा गोष्टीकडून. त्या ठिकाणी आपण पाहतो की आई बाबा आधी मुलांना सांगतात की ही वस्तू आहे, ही सांभाळून ठेव, ही तुझी वस्तू आहे. इथून तो बाळ जबाबदारीने ती वस्तू सांभाळायला सुरुवात करतो आणि इथून त्याची सुरुवात होत असते जबाबदारी घेण्याची. हळूहळू करता करता तो मोठा होतो आणि पुढे चालून एक फर्म किंवा एक इन्स्टिट्यूशन किंवा एक कार्यशाला किंवा आपण म्हणू की आपल्या परिवाराला सांभाळण्याची जबाबदारी तो उचलतो. परंतु सुरुवात त्याची बिलकुल लहानपणापासूनच होत असते आणि या पद्धतीने तो जबाबदारी घेता घेता एक योग्य पुरुष किंवा एक योग्य व्यक्ती तयार होतो. परंतु जबाबदारी ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपण तेवढंच रिलॅक्स पण राहायला पाहिजे. जसं तुम्हाला सांगण्यात आलं की व्यक्तीला अक्षरशः असं वाटतं की ही जबाबदारी माझी आहे आणि मलाच हे सगळं काही करायचंय, माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही. या अभिमानात आल्यामुळे तो रिलॅक्स होऊ शकत नाही आणि होणारी कामं त्याची बिघडतात. एकदा एक मोठी गाडी जात असते, मोठ्या गाडीच्या खाली एक कुत्रा असतो आणि तोही वेगाने धावत असतो, परंतु तो त्या गाडीच्या खाली आहे. ज्यावेळेस त्याचं लक्ष जातं त्याला असं वाटतं की माझ्यामुळेच ही गाडी पळत आहे, परंतु तसं काही नसतं. त्याच पद्धतीने आपण सर्वजण आपली जबाबदारी पार पाडत असताना या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे की कार्य हे होणार होतच राहणार आहे, परंतु मला हे कार्य उत्तम पद्धतीने करायचे, याच्यात कुठल्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये, हे जबाबदारी घेणं आवश्यक आहे. बाकी माझ्याशिवाय हे काम कोणी करू शकत नाही किंवा मलाच हे कार्य केलं पाहिजे, अहंकाराचा समजा हा भाग असेल तर चुकीचा आहे. त्याचबरोबर रिलॅक्सेशनही पाहिजे. एक सुंदर उदाहरण आपण श्रीकृष्णामध्ये पाहिलेलं आहे की ज्यावेळेस महाभारत युद्ध चालू होता त्यावेळेस आपण पाहिलं की श्रीकृष्ण कसा होता. बिलकुल जबाबदारी त्यांनी घेतली होती पांडवांची, परंतु रिलॅक्स. बिलकुल त्याची दोन पर्सनॅलिटीज आपण पाहू शकत आहोत त्या ठिकाणी, की एक ठिकाणी तो रिलॅक्स आहे, एक ठिकाणी त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणतात की ज्यावेळेस अर्जुन आणि दुर्योधन हे दोन्ही श्रीकृष्णाला भेटायला गेले तेव्हा श्रीकृष्णाने प्रश्न केला की तुम्हाला कोण हवंय. त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं की मला तुमची सेना पाहिजे आणि अर्जुनाने सांगितलं की मला तुम्ही हवे. त्यावेळेस श्रीकृष्णाला समजलं की मला पांडवांची पूर्ण जबाबदारी उचलायची आहे आणि यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे मला विजयी करायचा आहे. आणि म्हणून स्वतः दाखवतात की श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी बनला. आता प्रश्न असाही निर्माण होतो की काय श्रीकृष्णाला स्वतःचा रथ नव्हता का? काय गरज होती जे श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी बनले? त्याचं मागचं कारण हे आहे की त्यांनी पूर्णतः जबाबदारी त्या ठिकाणी श्रीकृष्णाची घेतली. त्या ठिकाणी हे स्पष्ट होतं की श्रीकृष्णाने अर्जुनाची पूर्ण जबाबदारी घेतली होती आणि त्यामुळे श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी झाला. त्यानंतर आपण महाभारतात असंही पाहतो की युद्धाच्या क्षेत्रात एका काळी चाक बाहेर निघतो आणि चाक निघाल्याबरोबर श्रीकृष्ण बिलकुल रिलॅक्स. आज तुम्ही विचार करा की आपण रस्त्यावरून जात असताना आपल्या गाडीचा चाक किंवा आपली गाडी पंक्चर झाली, आपण किती डिस्टर्ब होतो. परंतु श्रीकृष्ण युद्धाच्या मैदानात युद्ध करत असताना त्यांच्या रथाचा चाक बाजूला झाला किंवा रथाचा चाक हा अडकला, काय केलं श्रीकृष्णाने? त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड किंवा कुठल्याही प्रकारचं टेन्शन हे दिसलेलं नाही, बिलकुल रिलॅक्स. रथाचा ताक अडकला, ते खूप सहजपणे रथाच्या खालून रथाच्या खाली उतरले, चाक बाहेर काढला आणि युद्धाला सुरुवात केली. आपण काय करतो, समजा रस्त्यावरून आपण जातोय, गाडी आपली कुठं अडकली, आधी टेन्शन, टेन्शनमुळे 10 लोकांना बोलवणं, मदतीसाठी बोलवणं, नाही निघाला अजून टेन्शन, आणि त्या गडबडीत आपले होणारे कामं पण बिघडतात. म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे की रिलॅक्सेशन त्याचबरोबर रेस्पॉन्सिबिलिटी, या दोन्ही पर्सनॅलिटीज आपल्यामध्ये होणं आवश्यक आहे आणि दोन्ही गोष्टींचं बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे. रिलॅक्सेशन पण पाहिजे, रिलॅक्स व्हा. मेडिटेशन रिलॅक्सेशनचं बेस्ट थेरपी आहे. रिलॅक्स आपण कसं होऊ शकू आजच्या या धावपळीच्या जीवनात? रिलॅक्स तर कोणीही होऊ शकत नाहीये. कारण काय आहे तर जबाबदारीचं ओझ डोक्यावर घेतलेलं आहे. जबाबदारीला एक ओझ समजण्यात आलेलं आहे. एक महिला मला भेटायला आली आणि ती म्हणू लागली की मला माझ्या नवऱ्याला सांभाळायचंय, मला माझ्या मुलांना सांभाळायचंय, किती मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. तिचा नवरा ऐकत होता आणि पूर्ण जबाबदार व्यक्ती तर तिचा नवरा होता. ही तर काहीच करत नव्हती, फक्त स्वयंपाक करणं आणि घरात घर सांभाळणं, याच्या पलीकडे काही नाही. परंतु बोलत असताना ती या पद्धतीने बोलत होती की तिची किती मोठी जबाबदारी आहे. तिला नवऱ्याला सांभाळावं लागतं, तिला मुलांना सांभाळावं लागतं. म्हणजे आज जबाबदारी आपण ओझ्याच्या रूपात घेतोय, बोजच्या रूपात आपण घेतोय आणि म्हणून आपण याचा आनंदही घेऊ शकत नाहीये. त्याच पद्धतीने एक जबाबदार व्यक्तीची मला गोष्ट आठवते की एक व्यक्ती होता आणि त्यांनी डायनॅमिकचा आविष्कार केला. ज्यावेळेस त्यांनी डायनॅमिक बनवलं, काहीतरी आपण वेगळं बनवले, काहीतरी नवीन आपण तयार केले, त्याचा त्याला आनंद होता. परंतु दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये ज्यावेळेस त्यांनी वाचलं तर असं त्याला जाणवलं की पेपरमध्ये लिहिण्यात आलं की मौतचा सौदागर याचा जन्म झालाय आणि त्यामुळे त्याला एकदम धक्का बसला की त्याला मौतचा सौदागर असं म्हणण्यात आलं. त्याचं मन बिलकुल खिन्न झालं आणि त्याच्या मनात विचार आला की मला जगासाठी काहीतरी वेगळं करायचंय, काय करू शकेल. तो शांतीसाठी कार्य करू लागला. क्षणोक्षणी त्यांनी एकच विचार केला की मला शांतीचं कार्य करायचंय, मला लोकांना दुःख द्यायचं नाहीये, मला लोकांना मृत्यूच्या आहारी पाडायचं नाहीये. आणि तेव्हा मग त्यांनी शांतीच्या कार्याला सुरुवात केली आणि आज नोबेल पुरस्कार त्यांच्याच नावावर दिला जातं. किती मोठा जबरदस्त आपण या ठिकाणी परिवर्तन आणि जबाबदारीचं कार्य पाहत आहोत की डायनॅमिक बनवण्यासाठी ते जबाबदार होते. आणि ज्यावेळेस त्यांना जाणवलं की मौतचा सौदागर हे टायटल त्यांना देण्यात येत आहे, त्यांना ते नाही आवडलं. आणि तिथं त्यांनी विचार केला की मी जीवनात रिलॅक्स तेव्हाच होऊ शकणार आहे, काहीतरी चांगलं करून दाखवेन. आणि तिथून त्यांनी मग शांतीचं कार्य केलं. जगाला नोबेल पुरस्कार अल्बर्ट नोबेलच्या नावानेच दिलं जात आहे आणि हीच ती व्यक्ती होती ज्यांनी डायनॅमिकचा आविष्कार केला आणि हीच ती व्यक्ती आहे ज्यांनी शांतीसाठी कार्य केलं आणि त्यांच्या नावावरच शांती पदक किंवा शांती दूत त्यांना असं म्हणण्यात येतं आणि नोबेल पुरस्कार त्यांच्या नावावरच दिलं जातं. या ठिकाणी दोन्हीही त्यांचे वेगळे वेगळे पर्सनॅलिटीज आपल्याला जाणवले. एक तर ते जबाबदार होते एका कार्यासाठी आणि कुठंतरी त्यांना हे जाणवलं की जे काही मी कार्य केलेलं आहे याचा चुकीचा परिणाम लोकांना भोगावं लागणार आहे आणि म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली की कुठंतरी मला आता चांगलं कार्य करायचंय. आणि ते रिलॅक्स कधी झाले, जेव्हा ते जगासाठी शांतीचं कार्य करू लागले किंवा शांतीचं कार्य केलं. त्याच पद्धतीने आपल्यालाही या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे की चांगल्यासाठी पण आपणच जबाबदार आहोत आणि कुठंतरी चुकत असेल किंवा कुठंतरी अयोग्य होत असेल तर आपण तर त्यासाठी जबाबदार नाही. समजा आपण जबाबदार आहोत तर आपल्याला स्वतःला परिवर्तन व्हायला लागेल, स्वतःमध्ये बदल आणावं लागेल, स्वतःला काहीतरी केलं पाहिजे जे आपण जगाला सुख शांती देऊ शकू किंवा जगाला चांगलं देऊ शकू. ज्यावेळेस आपण जगाला काहीतरी चांगलं देऊ तेव्हा खरोखर आपण रिलॅक्स होऊ शकू किंवा आपल्या आत्म्याला शांती मिळू शकल. आज प्रत्येकाला काय वाटतं? पहा, मृत्यूच्या वेळेस पण लोक परमेश्वराला काय मागतात की हे परमेश्वरा, माझं जीवन आजपर्यंत जसं व्यतीत झालं ते झालं, परंतु मृत्यूच्या वेळेस माझी मृत्यू सहज व्हायला पाहिजे, म्हणजे कोणाला दुःख न देता, कोणाला त्रास न होता सहज मी पंछी उडायला हवंय. म्हणजे रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन हे कधी? तेव्हा जेव्हा आपण जबाबदारी घेऊ की मला जे काय करायचे ते उत्तम पद्धतीने योग्य पद्धतीने करायचे. तर या दोन गोष्टींचं ज्यावेळेस आपण बॅलन्स घेऊ, तर तुम्ही पाहाल की जीवनात बिलकुल तणाव राहणार नाही आणि सुखमय जीवन आपण जगू शकू. एक मुलगा होता, त्यावेळेस एक मुलगा होता, त्याने पाहिलं की त्याचे वडील पतंग उडवत आहे. त्याने आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा, पतंग वर उडत आहे, परंतु हा पतंग अजून वर जाऊ शकतो, परंतु जात नाहीये, कारण की ही जी दोरी आहे ही दोरी या पतंगाला वर जाऊ देत नाहीये. वडील म्हणाले, बाळा तसं नाहीये, ही दोरीच निमित्त आहे जी पतंगाला वर उडवत आहे. तो म्हणाला, नाही, आज ही दोरी तुमच्या हातात आहे म्हणून पाहिजे तसं स्वच्छंद रीती हे पतंग वर उडत नाहीये. वडिलांनी दोरी तिथं कापली. कापल्याबरोबर काय झालं? पतंग खाली उतरलं. बिलकुल याच पद्धतीने कधी कधी आपण आपल्या जीवनातही चुकीचे निर्णय घेतो. आपल्या बरोबर आपले जे मोठे आहे, आपल्याला असं वाटतं की हेच कुठंतरी आपल्याला अडथळा घालत आहे. हे नाही तर मी खूप काही शिखर गाठू शकते आणि खूप काही पुढे जाऊ शकते, परंतु तसं नाहीये. आपण वर प्रगतीशील आहोत, आपण पुढे जात आहोत. पुढे का जातोय आपण? आपली प्रगती कशामुळं होत आहे? प्रगती एकच कारणाने होत आहे की आपल्या मागे खूप मोठी मोठ्यांची जबाबदारी आहे, किंवा त्यांनी आपली जबाबदारी उचललेली आहे. त्यांनी आपली जबाबदारी घेतल्या कारणाने आज आपण स्वच्छंद रीती पतंगासारखं वर उडत आहोत. परंतु आपण त्या दोरीलाच कापायचा प्रयत्न केला किंवा त्यालाच बाजूला करायचा प्रयत्न केला तर काय होणार? आपण अवश्य खाली उतरणार. त्याच पद्धतीने आपण या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे की मोठ्यांची जबाबदारी आपण आपल्या बरोबर ठेवली पाहिजे, तरच आपण रिलॅक्स राहू शकू, तेव्हाच आपण पुढे जाऊ शकू. जसं आपण पाहतो की लहान बाळ ज्यावेळेस त्याचा हात वडिलांच्या हातात असतो, तेव्हा तो आपली पूर्ण जबाबदारी वडिलांच्या हातात देतो आणि स्वतः रिलॅक्स राहतो. खड्डा आला तरी त्याला प्रश्न निर्माण होत नाही की खड्ड्यात मी पडलो तर काय होणार. तो बिलकुल रिलॅक्स असतो. त्याला माहितीये खड्डा आलाय, बाबा मला उचलून घेतील, ते मला बाजूला करतील. तो मुलगा स्वतः खड्ड्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो तरी वडील काय करतात? त्याला बाजूला घेतात. कारण वडिलांची जबाबदारी, आणि तोही पूर्णतः निश्चिंत झालाय की माझी जबाबदारी माझ्या वडिलांनी घेतली आहे. त्याच पद्धतीने आपणही आपली जी काही जबाबदारी आहे ते परमेश्वराला सोपवली पाहिजे. हा, ज्या कार्यासाठी आपण जबाबदार आहोत उत्तम पद्धतीने आणि निमित्त भाव, हे लक्षात ठेवा की कार्य सफल तेव्हाच होणार आहे जेव्हा आपण स्वतःला निमित्त समजू. कुठलेही कार्य जबाबदारीने करायची असेल तर स्वतःला निमित्त समजा. निमित्त जितका आपण समजू कार्य सफलही होईल आणि आपण रिलॅक्सही होईल. परंतु निमित्त ज्यावेळेस आपण समजतो तर हे लक्षात ठेवा की जे काही कार्य मी करत आहे पूर्ण हे परमेश्वराला सोपवा. आधी त्यांना समर्पित करा. त्यांना म्हणा की हे जे काय कार्य आहे हे मी आता करीत आहे, तुम्ही मला साथ द्या, तुम्ही जबाबदार व्हा. ज्यावेळेस आपण परमेश्वराला समोर ठेवतो आणि कार्याला सुरुवात करतो, होणारे जे काम आहे ते अवश्य चांगले आणि उत्तम पद्धतीचेच होणार, हे तेवढंच लक्षात घ्या. परंतु आपण काय समजतो की परमेश्वराला आपण कार्य सांगितलं, परमेश्वराला काय कळतं आणि कसं त्यांना समजणार आणि ते कशी आपली जबाबदारी घेणार? परंतु ज्या परमेश्वराने आपल्याला या सृष्टीवर पाठवलेलं आहे तर अवश्य त्याची पूर्ण जबाबदारी आहे आपल्याला सांभाळणं. विचार करा, जगात असेही लोक आहेत जे म्हणतात की आम्ही प्रयत्न जेव्हापर्यंत करणार नाही परिवार चालणार नाही. परंतु असेही आपण अनेक परिवार पाहतो की त्यांना पुढा मागे कोणीही नाही, तरी ते जीवन जगत असतात. त्यांना विचारलं तर ते हेच म्हणतात, परमेश्वर जबाबदार आहे, परमेश्वर मला चालवत आहे, माझी जबाबदारी परमेश्वराने उचलली. बिलकुल बरोबर, सगळ्यांची जबाबदारी उचलणारा परमेश्वर आहे. परंतु काही छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारी ज्यावेळेस आपण घेतो तेव्हा हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की मी निमित्त आहे. ज्यावेळेस आपण निमित्त समजू तेव्हा आपण रिलॅक्स होऊ, आणि रिलॅक्स आणि निमित्तपणा किंवा रिलॅक्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी या दोन्ही गोष्टींचं ज्यावेळेस आपण संतुलन ठेवू तेव्हा आपल्या जीवनात आपण तणावमुक्त जीवन जगू शकू आणि आनंदमय जीवन जगू शकू. आपल्याला ज्यावेळेस जबाबदारी दिली जाते तेव्हा आपण ती जबाबदारी स्वीकारायला हवी आहे. कधी कधी आपण असंही विचार करतो की हे कार्य मी करू शकत नाही. आपल्यामध्ये आंतरिक रूपात क्षमता असते, आपण ते कार्य करूही शकतो, परंतु आपल्यामध्ये हिम्मत नसल्यामुळे आपण ते कार्य करायला तयार होत नाही. परंतु ज्यावेळेस आपल्याला योग्य समजलं जातं आणि आपल्याला जबाबदारी दिली जाते तर आपण हा विचार केला पाहिजे की मला मेहनतीने, एकनिष्ठ होऊन, लगनने ही जबाबदारी घ्यायची आहे आणि याला पार पाडायची आहे. ज्यावेळेस आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवू तेव्हा आपण आपल्या जीवनात प्रगतीशील होऊ शकू. कारण की जशी आपली दृष्टी असणारे तसंच आपण आपलं बाह्य जग निर्माण करत असतो. फक्त बाह्य जगच कशाला, आंतरिक जगही आपल्या आपल्या विचारांमुळे निर्माण होत असतं. तर जबाबदारी घेऊन आंतरिक आणि बाह्य जग निर्माण करणं आणि उत्तम पद्धतीने तयार करणं हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तर परमेश्वराच्या या कार्यात आपण जबाबदार आहोत आणि विश्व परिवर्तनासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. ही जबाबदारी ज्यावेळेस आपण आपल्या हाताशी घेऊ तेव्हाच आपण जगाचं परिवर्तन करू शकू आणि नरकमय सृष्टीला आपण स्वर्ग बनवू शकू. कारण की परमेश्वराने ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर दिलेली आहे की संस्कार परिवर्तनानेच संसार परिवर्तन होणार आहे. आणि संसार परिवर्तन करण्यासाठी ही जबाबदारी घेणं आवश्यक आहे की आधी मला माझे दुर्गुण किंवा माझ्यामध्ये अवगुण जे आहे याला मला समाप्त करायचे, तरच नवीन विश्व निर्माण मी करू शकणार आहे. तर चला जबाबदारी घेऊ आणि नवीन विश्वाच्या कार्यासाठी आपण सर्वजण कार्यरत हो. ओम शांती.
Thank you.